श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतं अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।
सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षी शिरोमुखम् सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति। 13वां अध्याय 13वां श्लोक। क्षेत्र क्षेत्रज्ञ योग अध्यायातला ज्ञेयाचं वर्णन करणाऱ्या श्लोकांमधला एक श्लोक। या अध्यायामध्ये सुरुवातीला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या संबंधी सांगितलं। हे जे शरीर आहे त्या शरीराला क्षेत्र असं म्हणतात। इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रम इति अभिधीयते। आणि शरीरामध्येच हे क्षेत्र आहे असं जाणणारा अजून एक आहे। एतद यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। शरीर हे क्षेत्र आहे असं जाणणारा क्षेत्रज्ञ देखील शरीरामध्येच आहे। आणि हा क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्रांमध्ये समानत्वानी आहे। त्यालाच परमात्मा असं म्हटलं जातं। असं सांगून या क्षेत्राचं लक्षण सांगितलं। विविध शास्त्रांनी या क्षेत्राबद्दल काय काय सांगितलेलं आहे त्याचं वर्णन केलं। त्याच्यानंतर ज्ञानाचं वर्णन करत असताना ज्ञानी महापुरुषाचं, ते ज्ञान ज्यांनी अंगात मुरवलं, अशा ज्ञानी महापुरुषाची लक्षणं सांगितली। कारण ज्ञान हे नेहमी बुद्धीमध्ये गुप्त राहणार। ज्ञान हे दिसण्यासारखं नसल्यामुळं माझ्या ठिकाणी काय ज्ञान आहे हे तुम्हाला मला पाहून ओळखता येणार नसल्यामुळं माझ्या वर्तनावरूनच तुम्हाला समजेल। अशा पद्धतीने ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितली। ती ज्ञानाची लक्षणं म्हणून सांगितली। अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांती, आर्जवम इत्यादी ज्ञानाची लक्षणं। म्हणजे ज्ञानी महापुरुषाच्या ठिकाणी ज्ञान परिपूर्ण मुरल्यानंतर त्या ज्ञानी महापुरुषाच्या ठिकाणी जे गुणविशेष दिसतात ती ज्ञानाची लक्षणं म्हणून सांगितली। आणि याच्या विरुद्ध जी आहेत ती अर्थात अज्ञानाची लक्षणं। म्हणून अज्ञानाच्या गुणांचं देखील ज्ञानाचे जे गुण म्हणून सांगितले ज्ञानी महापुरुषाच्या ठिकाणी त्याच्या बरोबर विरुद्ध करून अज्ञानाची लक्षणं सांगितली। अशा रीतीने क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षेत्राचं स्वरूप, ज्ञानी महापुरुषाची लक्षणं आणि अज्ञानी पुरुषाची लक्षणं, आता ज्ञेय आणि मग सर्वात शेवटी सांख्य विचाराप्रमाणे प्रकृती आणि पुरुष याचं विवेचन या अध्यायामध्ये आलं। हे जे ज्ञेयाचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे ते त्याच्यातले काही श्लोक उपनिषदातून जसेच्या तसे उचललेले आहेत। आणि कृष्णार्जुनी निराळी जे गोठी कृष्णार्जुनी मोकळी जे गोठी चावळली निराळी ते श्री व्यासे केली करतळी घेवो यायसी। कृष्ण आणि अर्जुन हे काव्यामध्ये बोलले नाहीत। गीता ही काव्यामध्ये आहे। त्यांचा मोकळा संवाद झाला, सरळ प्रश्न उत्तर झाली, गद्यामध्ये बोलणं झालं। पण जे श्रीकृष्णांनी सांगितलं ते व्यासांनी काव्यबद्ध केलं। ते काव्यबद्ध केलेलं असताना श्रीकृष्णांनी सांगितलेली सर्वात महत्वाची अशी गोष्ट आणि सर्वात उत्कृष्ट भाषेमध्ये आणण्यासाठी व्यासांना देखील स्वतःच्या शब्द योजनेखेरीज किंवा भगवंतांनी जे शब्द सांगितले ते शब्द काव्यात उतरवण्यासाठी म्हणून थेट उपनिषदांचाच आधार घ्यायला लागला. आत्ता जो श्लोक वाचला तो श्लोक छांदोग्य उपनिषदातून जसाच्या तसा उचललेला आहे. छांदोग्य उपनिषदाच्या तिसऱ्या अध्यायात 16वा श्लोक, सर्वतः पाणीपादंतत सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वतः श्रुतीमल्लोके सर्व मावृत्य तिष्ठती असा श्लोक आलेला आहे. आणि भगवद्गीतेच्या या 13व्या अध्यायातला हा 13वा श्लोक जसाच्या तसा व्यासांनी लिहिलेला आहे. याचा अर्थ आहे की त्या ज्ञेयाला सर्वत्र पाणी आणि पाद आहेत, हात आणि पाय असलेलं असं ते ज्ञेय आहे. सर्वत्र त्याचेच हात आणि त्याचेच पाय आहेत. सर्वतोक्षी शिरो मुखम, अक्ष शिर आणि मुख सर्वत्र त्याचेच नेत्र आहेत, त्या ज्ञेयाचेच. आणि जी सर्व शिर दिसत आहेत, डोकी दिसत आहेत, ती त्या ज्ञेयाचीच आहेत. आणि मुख म्हणजे तोंड देखील, सर्व तोंड ही त्या ज्ञेयाचीच आहेत, परमात्म्याचीच आहेत. सर्वतः श्रुतिमल लोके आणि सर्वत्र तोच ऐकणारा आहे. सर्व मावृत्य तिष्ठती आणि तो सर्वांना व्यापून वर उरलेला आहे. अशा प्रकारे या ज्ञेयाचं वर्णन केलेलं आहे. या ज्ञेयाच्या वर्णनातला 12वा श्लोक जो मागच्या वेळेला आपण पाहिला, ज्ञेयम यत तत् प्रवक्षामी यज ज्ञात्वा अमृतमश्नुते, जे जाणल्यावर अमृतत्व प्राप्त होतं ते ज्ञेय मी तुला सांगतो. जे जाणलं असताना जन्म मरण भावना खंडित होते ते ज्ञेय मी तुला सांगतो. अनादिमत परम ब्रह्म सर्वांच्या पलीकडं असणार असं ब्रह्म या नावाने ओळखलं जाणार, नसत तद न असत उच्चते, ते सत आणि असत या बोलीच्या पेक्षा, या बोलण्याच्या पेक्षा विपरीत भिन्न असं आहे. ते सत देखील नाही आणि असत देखील नाही, कारण सत आणि असत हे एकमेकांच्या सापेक्ष आहेत, रिलेटिव्ह आहेत. जगत जर असत असेल म्हणजे नाशिवंत असेल म्हणजे परिवर्तनीय असेल तर तो परमात्मा सत आहे, त्या असताच्या सापेक्ष तो सत आहे. पण सत आणि असत याच्या पलीकडचं नेहमीच सत असं त्याचं स्वरूप असल्यामुळं ते सत आणि असत यांच्या पलीकडचं आहे. आदिरहित सर्वांच्या पलीकडचं अकथनीय असल्याने ते सत म्हणता येत नाही आणि असत देखील म्हणता येत नाही. सत आणि असत ही मनाची कल्पना आहे. सत आणि असत ही द्वंद्वाची कल्पना आहे. सत या शब्दाने परमात्मा आणि असत या शब्दाने जगत हे नेहमी दृग्गोचर होतं. पण या ठिकाणी भगवंत ज्ञेयाचं वर्णन करत असताना सत आणि असत विलक्षण असं वर्णन करतात. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एकू गोविंद रे. तू परमात्मा आहेस हे खरं, तू दृश्य आहेस आणि अदृश्य आहेस अशी भाषा तुला नाही. तुझं स्थूळ म्हणू की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एकू गोविंद रे. अशा रीतीने परमात्म्याचं वर्णन आणि असा परमात्मा जाणल्यानंतर जन्म भावना आणि मरण भावना खंडित होते आणि अमृतत्व प्राप्त होतं असं सांगितल्यावर त्या ज्ञेयाच्या विषयी असा प्रश्न निर्माण होऊ शकेल की तो परमात्मा जर सत आणि असत याच्याही पलीकडचा असेल तर त्या परमात्म्याचा मला उपयोग काय? असतातून सुटायचं तर सत हवं, पण तो सतच्याही जर पलीकडचा असेल, इतका अनाकलनीय असेल, इतका दूरचा जर असेल, तर माझा आणि त्या परमात्म्याचा संबंध येतो कुठं माझ्या जीवनाशी? जवळपास येणारच नाही, कारण मी असतात जीवन जगणारा आणि अधिकाधिक मी जर काही करेन तर सतची प्राप्ती करण्याची इच्छा धरणारा। हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा जर सत देखील नसेल तर मी तर देहवान आहे, मला त्याची पूजा करायची असेल तर सत असत विलक्षण अशा गोष्टीची मी पूजा करू शकत नाही, प्रार्थना करू शकत नाही, त्याला नमस्कार करणं तर दूरच। निर्गुण, निराकार, अप्रगट असा जर परमात्मा असेल तर त्या परमात्म्याचा आणि माझा संबंध येण्याची या जीवनामध्ये काहीही शक्यता नाही। या ज्ञेयाचं हे सगळं वर्णन जरी लखलखीत असलं, या ज्ञेयाचं हे वर्णन जरी उपनिषदातला शेवटचा शब्द असला, तरी देखील मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मला या ज्ञेयाचा उपयोग काय? इतकं जर अंतर असेल तर मग गोष्ट संपली म्हणायची। आणि असं मनात येता येता भगवंतांचे शब्द कानावर येतात की सर्वतः पाणीपादंतत, त्याचे पाय सर्वत्र आहेत, डोकं ठेवता येईल, त्याचे हात सर्वत्र आहेत, त्याचा आधार घेता येईल। तो सर्व अंगाने आपल्याकडे पाहू शकेल, तो अनेत्र आहे, मग त्या अनेत्र परमात्म्याच्या दृष्टिक्षेपात आम्ही कधी येणारच नाही, पण भगवंत असं म्हणतात की ते ज्ञेयी आहे, त्या ज्ञेयाचे डोळे सर्वत्र आहेत, सर्वतोक्षी शिराहा, आणि सर्व डोकी त्याचीच आहेत, मुखम सर्व मुख ही त्याचीच आहेत, सर्वत श्रुतिमल लोके, आणि सर्वांच्या कानाने तो आम्हाला ऐकणार आहे, सर्व मावृत्य तिष्ठती, आणि आमच्या सकट सर्वांना व्यापून तो राहणार आहे। आता हे जे वर्णन आहे, हे वर्णन आणि आधीच्या श्लोकात केलेलं वर्णन की तो अनादि आहे, सर्वांच्या पलीकडचा आहे, तो सत देखील नाही आणि असत देखील नाही, असा जो सत आणि असत नाही त्यालाच पाय आहेत, त्यालाच हात आहेत, त्यालाच शिर आहेत, त्यालाच डोकी आहेत, तोंड आहेत, त्यालाच डोळे आहेत, त्यालाच कान आहेत, मुंडक उपनिषदामध्ये आणि छांदोग्य उपनिषदामध्ये देखील एक समान श्रुती आलेली आहे, ब्रह्मै वेदम अमृत पुरस्तात, ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण, हे ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे। ते असं जाणावं की अमृत अविनाशी असं ब्रह्म पुढं देखील आहे, पुरस्तात ब्रह्म पश्चात आणि आमच्या मागं देखील तेच ब्रह्म आहे, आधार आहे, आमच्या पुढं देखील ते आहे आणि आमच्या मागं देखील ते आहे, आणि मृत्यूरहित असं ब्रह्म, ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण, आमच्या उजव्या आणि डाव्या हाताला तेच भरून राहिलेलं आहे। अधश्चोर्ध्वम च प्रसृतम, आणि अध आणि ऊर्ध्व आमच्या खाली आणि वर तेच व्यापून राहिलेलं आहे। ब्रह्मै वेदम विश्वमिदम वरिष्ठम, असं हे वरिष्ठ सर्व विश्वामध्ये व्यापून राहिलेलं असं हे ब्रह्मच आहे। ते निर्गुण देखील आहे, ते निराकार देखील आहे, ते अव्यक्त देखील आहे, ते अचिंत्य देखील आहे, आणि हे सर्व गुण असताना ते आमच्या पुढेही आहे, पाठीमागेही आहे, आमच्या सर्व बाजूला ते आहे। अशा प्रकारे ब्रह्माचं विविध ठिकाणी केलेलं वर्णन पुरुष सूक्तामध्ये सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद स भूमिव विश्वतो आवृत्य अत्यतिष्ठत दशांगुलम असं वर्णन केलेलं आहे। तो सहस्र शीर्ष आहे, याचा अर्थ आपलं जे शीर्ष आहे तेही त्या ब्रह्माचंच आहे, आणि आपल्याला जी जी म्हणून डोकी दिसतात ती सगळी त्या ब्रह्माचीच आहे। त्या पुरुषालाच ही सर्व डोकी आहेत, सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद सर्वतः पाणिपादंतत सर्वतोक्षी शिरोमुखम असं समजायला नको की ते ब्रह्म अगदीच अज्ञात आहे, मला जी जी डोकी दिसतात ती ती डोकी ब्रह्माचीच आहेत आणि मनुष्य मात्राचीच नाही, तर सर्व प्राणी मात्रांची सर्व डोकी ही त्याचीच डोकी आहेत, सर्व हात त्याचे आहेत, सर्व पाय त्याचे आहेत, तो सर्व बाजूंनी आम्हाला ऐकतो, तो नाही असं ठिकाण नाही। अशा प्रकारे पुढं मागं सर्वत्र भरून राहिलेलं हे ब्रह्म 11व्या अध्यायातल्या सगळ्या विश्वरूप दर्शनाचं प्रतिनिधित्व करणारा म्हणून देखील हा श्लोक ओळखला जातो। सर्वतः पाणिपादंतत सर्वतोक्षी शिरोमुखम जे विश्वरूप म्हणून दाखवलं अर्जुनाला तर ते याच प्रकारचं होतं, म्हणून अर्जुन भगवंतांना क्षमापन स्तोत्रामध्ये नमः पुरस्तादध पृष्ठत असते, तुला पुढून पुढं असलेल्या तुला नमस्कार असो, माग असलेल्या तुला नमस्कार असो, नमोस्तु ते सर्वत एव सर्व सर्व ठिकाणी सर्व होऊन राहिलेल्या तुला माझा नमस्कार असो। अनंत वीर्यामित विक्रमस्त्वम सर्वम समाप्नोषी ततोपि सर्वम अनंत वीर्य ज्याचा पराक्रम हा अतुलनीय आहे, अपरिमित आहे, अमित वीर्य अतिशय प्रखर असा ज्याचा पराक्रम आहे, ज्याचा पराक्रम कधी कमी होत नाही, अमित असा आहे, सर्वम समाप्नोषी ततोसी सर्वम आणि सर्वांना तुम्हीच पुरे पडत असल्यामुळं तुम्हीच सर्व काही आहात असं 11व्या अध्यायात भगवंतांना अर्जुन म्हणतो, ते या ज्ञेयालाच म्हणतो, भगवंतांना म्हणतो याचा अर्थ विश्वरूपाला म्हणतो, म्हणजे या ज्ञेयाला म्हणतो। सर्वत्र असणारे हात हे त्याचे हात आहेत, सर्वत्र असणारे पाय हे त्याचे पाय आहेत, त्याच्या पोटात मावणारे सर्व हात पाय शिर मुख डोळे हे सगळं सापेक्ष सर्व हे त्याचंच आहे। सर्वतः पाणिपादंतत सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वम आवृत्य तिष्ठती आणि या सर्वांना पोटात घालणारं ते परमात्म तत्व निरपेक्ष सर्व हे देखील ते ज्ञेयच आहे, ते ज्ञेयच हात पाय झालेलं आहे आणि त्या हात पायांना पोटात घेऊन अविनाशी भावानी आणि अव्यक्तपणानी ज्याची उपनिषद स्तुती करतात असं ज्ञेय देखील हेच आहे। म्हणून या छांदोग्य उपनिषदामध्येच निर्विकार आणि आनंद रूपानी ज्ञान रूपानी जे परमात्म्याचं वर्णन आहे ते या श्लोकाच्या नेमकं उलट आलेलं आहे। उलटसुलट उपनिषद बोलतात. तिथं असं म्हटलंय की अपाणी पादहा जवनहा, म्हणजे करचरण रहित पण अत्यंत वेगवान असं हे ज्ञेय आहे, ब्रह्म आहे, त्याला हात पाय मुळीच नाहीत. एकाच उपनिषदामध्ये दोन चार श्लोकांच्या अंतराने सर्वतः पाणीपादंत असं म्हटलेलं आहे आणि अपाणीपादहा जवनहा करचरण रहित असं ते ज्ञेय आहे, पण अति वेगवान आहे, एकाच वेळेला सर्वत्र असत. ग्रहिता वेगवान आहे आणि ग्रहण करणारा देखील आहे. अचक्षुः पश्यति, तो चक्षुरहित असून पाहतो, त्याला डोळे मुळीच नाहीत, पण सर्वांना पाहणारा तोच आहे. सहा अकर्णः शृणोति, तो चिदानंद रूप आत्मा अकर्ण असून म्हणजे कर्णरहित असून सर्वांना ऐकतो. मुल्ला होकर मस्जिद जावे, जोर जोर से बांग पुकारे, वो अल्लाह क्या बहिरा है, असं कबीर म्हणतात. चिटी के पाव में बंधे हुए घुंगरू वो भी अल्लाह सुनता है. मुंगी, मुंगीच्या पायात बांधलेले घुंगरू, त्या घुंगरामध्ये वाजण्यासाठी म्हणून जो लोलक असेल तो तर किती छोटा असेल, आणि त्याचा होणारा आवाज हा देखील त्याला ऐकू येतो, परमात्म्याला ऐकू येतो. अकर्णः शृणोति स वेद्यं वेत्ति, सर्व वेद्य वस्तू जाणणारा तोच परमात्माच ज्ञेयच आहे. तस्य वेत्ता न असती, पण त्याला जाणणारा मात्र दुसरा कोणीही नसतो, कारण तो जाणण्याचा स्वतंत्र विषय नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारका, नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्नि, तमेव भांतम अनुभाती सर्वम, यस्य भासा सर्वम इदम विभाती. त्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र नाही, तारका नाही, नेमा विद्युतो भाती, आणि विद्युत म्हणजे ही अशी लखलखणारी वीज देखील त्याला प्रकाशित करू शकत नाही. कुतोयम अग्नि, मग अग्नि तर नाहीच नाही, पण त्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशित झालेलं आहे. अशा प्रकारचा हा परमात्मा, त्याचा ज्ञाता कोणी नाही, पण तो मात्र सर्वांना जाणतो. तम अग्र्यम पुरुषम, त्या परिपूर्ण पुरुषाला महांतम आहुः, सर्वांच्या आदी, अशा प्रकारे वेदवेत्ते किंवा ब्रह्मवेत्ते जाणतात असंही म्हटलेलं आहे. फक्त हा बोध होणं आवश्यक आहे की सर्वत्र असणारे पाय हे त्याचेच पाय आहेत. कसा व्हायचा बोध? आम्हाला तर प्रकृती दिसते, आम्हाला सुष्ट दुष्ट दिसतो, आम्हाला मित्र शत्रू दिसतो. शत्रूचे पाय हे परमात्म्याचे पाय असे कसे जाणणार? न आवडणाऱ्या प्राण्याचे, पक्षाचे, मनुष्याचे डोळे हे परमात्म्याचे डोळे असं कसं जाणणार? सर्वतः पाणीपादंत सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल लोके, पुष्कळ ज्ञेयाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून हे जाणण्याचा देखील एक विधी आहे. हे जर जाणायचं असेल तर त्या अव्यक्त अनादि मत परम सर्वांच्या पलीकडं असणाऱ्या अशा तत्वाला फुटलेले हात पाय जर जाणायचे असतील तर शुद्ध अस्तित्व मात्र अशा आपल्याला फुटलेले हात पाय प्रथम पाहावेत. आपल्याला हात पाय आहेत आणि ते आपल्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याला फुटलेले हात पाय आहेत. कोणाचे इथे हातपाय? त्याला जाणण्याचा विधी आहे, त्याची जाणण्याची सुरुवात आपल्यापासून आहे, आपल्याखेरीज, आपल्या आत झालेल्या ज्ञानाखेरीज एकदम त्या व्यापक परमात्म्याचं दर्शन घेता येणार नाही. पण जर आपल्या आत असणाऱ्या अव्यक्त प्रभूंचेच हातपाय आपले हातपाय आहेत हे जर समजलं, म्हणून याचा विधी ध्यानातूनच जातो. ज्ञेय जे आहे, ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते, हे ज्ञेय ध्यानादी अंतरंग साधनांनी जाणण्याची वस्तू आहे. हे ज्ञेय, ही जी ज्ञान लक्षणं सांगितलेली आहेत ज्ञानी महापुरुषाची, अमानित्वम, अदंभित्वम आदी, त्या ज्ञानाच्या बाह्य स्वभावाने प्रगट होणारी वस्तू आहे. ध्यानामध्ये हे समजतं की ध्यानामध्ये शरीराचा देखील निराश झाला, देह भावनेचा देखील निराश झाला, मनाचाही निराश झाला, तर्क देखील संपला आणि फक्त एक जाणीव शिल्लक राहिली आणि त्या जाणीवेला आत्मबोध झाला, परमात्मबोध झाला. मग लक्षात येतं की त्या जाणीवेला फुटलेले हात पाय म्हणजे माझे हात पाय आहेत, त्या जाणीवेचे डोळे म्हणजे माझे डोळे आहेत, त्या जाणीवेचे कान म्हणजे माझे कान आहेत. मी ऐकतो कानानी तेव्हा माझी जाणीव ऐकते कानांच्या योगाने, चालते शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरी विण, हरी आत आहे, परमात्मा आत आहे, ज्ञेय आत आहे आणि ते ज्ञेय हे सर्व जाणून आहे. अशा रीतीने आपल्या आत जर जाणलं तर मग बाहेरही जाणता येतं. ज्या न्यायाने माझे हात पाय डोळे कान हे परमात्म्याचे आहेत, त्याच न्यायाने यांचे देखील आहेत, यांचे देखील आहेत, त्यांचे देखील आहेत आणि सर्वांचे आहे. सर्वतः पाणीपादंतत, याच्यासाठी खूप निर्मत्सरी राहून साधना करावी लागते. याच्यासाठी असूयारहित अंतकरण लागतं. ही असूया देखील सुरुवातीला परमार्थी माणूस अपरमार्थी माणसाची असूया करतो. ऐका मी काय म्हणतोय ते. या असूयेचं स्वरूप कसं राहतं? बिचारे अडाणी आहेत, अज्ञानी आहेत, त्यांना माहीत नाहीये. ही असूयाच आहे. त्यांच्या अज्ञानाबद्दल वाईट वाटणं, ज्ञान आपल्याला झालेलं नसताना हा कळवळा नाहीये. साधकाला जी कणव येते ती कणव ही न कळत असणारी असूया आहे. आपल्याला झालेलं शब्द ज्ञान, आपल्याला झालेली गुरुकृपा आणि त्याच्या सापेक्ष अज्ञानी माणसाला काहीच नाही. पण नंतर साधक शिकतो की जगातलं अज्ञान नको पाहायला, अज्ञानी माणसाकडे तो अज्ञानी म्हणून नको पाह त्याच्याकडे पाहायला, ती असूया त्याची जाते. पण मग परमार्थी आणि परमार्थी यांच्यामध्ये देखील असूया निर्माण होते. संप्रदाय आणि संप्रदाय यांच्यामध्ये देखील असूया निर्माण होण्याची शक्यता असते अज्ञानापोटी. सगळे संप्रदाय चांगले आहेत वस्तुत, सगळे सत्पुरुष खरे आहेत, तरी देखील असूयेचं असं हे विचित्र स्वरूप, त्यामुळं आत आपले पाणी पाद हे त्या अव्यक्त परमात्म्याला फुटलेले हात पाय आहेत या बोधापर्यंत जाणं कठीण जातं. आणि मग तत्वतः सर्वांचेच हात पाय त्या परमात्म्याचे आहेत हेही जाणणं कठीण जात. म्हणून आदौ ब्रह्माहमस्मी त्यनुभव उदित खलविदम ब्रह्मपश्चात आधी मी ब्रह्म आहे हे जाणलं आणि माझ्या आत ते अनादिमत परम ब्रह्म अनादिमत परम ब्रह्म हे जर मला समजलं तर माझ्याविषयी म्हणजे माझ्या इंद्रियांविषयी मला कल्पना येते की ते परमात्म्याला लाभलेली इंद्रिय आहेत. आणि सर्व इंद्रियांना व्यापून देखील तो परमात्मा 10 अंगुळ शिल्लक आहेच हे आपल्या आपल्या आत आपल्याला प्रथम कळतं. आणि या कळण्यामुळं एक प्रकारची श्रद्धा निर्माण होते. मग त्या श्रद्धेने तो नमस्कार करायला शिकतो हृदयपूर्वक आणि श्रद्धापूर्वक सर्व रूपांकडे तो पाहतो आणि सर्व रूपांच्या आत अंतर्यामी तोच भरून राहिलेला आहे अशी विवेकानी प्रथम बुझावणी करत आणि मग नंतर तशा प्रकारचं साक्षात ज्ञान होऊन तो सर्वम आवृत्य तिष्ठती अशा परमात्म्याला जाणतो देखील. पण उपाय आहे तो म्हणजे स्वतःच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्याचा. आपल्या आत तेच तत्व भरून राहिलेलं आहे असा विश्वास ठेवून साधना करणं इथून ही साधना सुरुवात होते. एकदम बाहेर पाहता येत नाही. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे असंच घडतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आघवाची देशी काळी नभता देश काळा वेगळी जे क्रिया स्थूळा स्थूळी तेची हात जयाचे. त्याचे सत्तारूप हात सर्वत्र पसरलेले आहेतच. सर्व देशी आणि सर्व काळी देश किंवा स्थळ ही विशिष्ट कल्पना आहे आणि काळ ही देखील विशिष्ट कल्पना आहे. जर स्थळ निर्माण झालं तर काळ निर्माण होतो. ऐका तुम्ही काय मी म्हणतोय ते. जर स्थळ निर्माण झालं तर काळाची संकल्पना सुरू होते. एक विराट वाळवंट आहे जिकडं दृष्टी जाईल तिकडं वाळूच वाळू आहे. अशा वाळवंटामध्ये सगळंच निराकार जणू आकारहीन आकाररहित वाळवंट. त्या वाळवंटामध्ये एक झोपडी बांधली स्थळ निर्माण झालं. ती झोपडी बांधायच्या आधीचा काळ निश्चित झाला. ती झोपडी असण्याचा काळ निश्चित झाला आणि झोपडी गेल्यावर ती कधीतरी जाईल तेव्हाचा काळ निश्चित झाला. स्थळ निर्माण झालं की काळ आलाच तिथं. मोटके देहाचे उभे चेतना तेथ उपलभे ती चळवळीचे निलोभे आला म्हणती. जन्म होतो असं समजा की एक स्थळ निर्माण होतं काळ देखील निर्माण होतो. मग अमुक अमुक जन्म अमुक अमुक मृत्यू अमुक अमुक आपण फोटोवर पाहतो यांचा जन्म असा असा झाला मृत्यू या या दिवशी झाला. स्थळ आणि काळ हे बरोबर निर्माण होतात आणि स्थळाच्या लोपाबरोबर काळ ही संपतो आणि स्थळच नसेल तर काळ ही गोष्ट शिल्लक राहत नाही. म्हणून ध्यानाच्या वेळेला जेव्हा स्थळ संपतं देहाची भावना संपते तेव्हा काळाची गणना संपते. आघवाची देशी काळी सर्व प्रकारच्या स्थळांमध्ये देशामध्ये आणि काळामध्ये देशामुळेच निर्माण झालेल्या काळामध्ये काळामध्ये नभता देश काळा वेगळी जे क्रिया स्थूळा स्थूळी तेची हात जयाचे. त्या देशामध्ये आणि काळामध्ये त्याचा हात तर असतो त्या अव्यक्ताचा. तो हात न देऊन दिल्यासारखा असतो. त्याच्यामुळं तर ते देश आणि काळ निर्माण होतो, पण त्याच्यामुळं झालं असं म्हणायची सोय नाही, कारण तो तर अव्यक्त. आघवाची देशी काळी नभता, देश काळा वेगळी, जे क्रिया स्थूळा स्थूळी तेची हात जयाचे. आणि अशा वस्तूच्या ठिकाणी, प्राणी मात्राच्या ठिकाणी जी क्रिया घडते, स्थूळ आणि अस्थूळ, अस्थूळाच्या ठिकाणी क्रिया कशी घडते, जसं बीजाच्या ठिकाणी वृक्ष होतो तसं. ते तत्वम असी श्वेतकेतो इति हा उपदेश जेव्हा झाला, तेव्हा श्वेतकेतूला उद्दालक महामुनींनी एक वड पिंपळ या जातीचं झाड होतं पुढं मोठं, त्याची लाल फळं पडलेली होती, त्याच्यातलं एक फळ घेऊन यायला सांगितलं. ते फळ फोड म्हणाले. ते फोडलं, आत काय दिसतंय? तर आत असंख्य बिया दिसतायत. या ज्या बिया दिसतायत त्याच्यातली एक बी घे, अगदी छोटी अशी एक बी घेतली आणि ती बी फोड म्हणाले. ती बी फोडली. आता तुला आत काय दिसतंय? तो म्हणाला, काहीच नाही दिसत. आता आत काही नाही, तू जे काही नाही म्हणतोस त्याच्यापासून हा एवढा मोठा वृक्ष निर्माण झालेला आहे. श्रद्धस्व सौम्यम, याच्यावर तू श्रद्धा ठेव. अस्थूळ किंवा अदृश्य आहे म्हणजे नाही असं म्हणता येत नाही, त्याच्यामध्ये देखील या ज्ञेयाचा हात आहेच. तेची हात जयाचे, सत्तारूप हात सर्वत्र काम करत असतात. हे जे सत्तारूप हात आहेत, आपण ज्याला सूक्ष्म म्हणतो तेही स्थूळच असत. मी मध्ये एका ठिकाणी गेलो तो, तिथं मायक्रोस्कोप मधून मला काही वनस्पती खाणारे असे, काय म्हणायचं त्याला, वनस्पती खाणारे असे कीटक काय, सूक्ष्म जीव असे दिसले, की ते वनस्पती खातात, त्याच्यातून पुष्ट होतात, त्याच्यातून त्यांची जास्त निर्मिती होते आणि मग ते जैविक खत म्हणून वापरलं जातं. त्या वनस्पतीला ते खातात तसं त्या वनस्पतीच्या अवतीभोवती, मुळाच्या अवतीभोवती येणाऱ्या नको असणाऱ्या गोष्टीलाही ते खातात आणि त्याचं जैविक खत म्हणून वापर करता येतो. तर त्यांनी मला दाखवलं तर त्या प्लेटमध्ये काहीच नव्हतं. आणि मग मायक्रोस्कोप मधून पाहिलं तर दोन तीन असे वेढे मारून बसलेले होते. ते म्हणाले की आता ही जी वनस्पती आहे ती वनस्पती या आळीला आपल्याला दिसतही नाही, त्याला मारेल. आणि आवळून घेतलं तर तिने, तो एक तंतू असल्यासारखं काहीतरी दिसत होत आणि ते मेल्यानंतर ते त्या वनस्पतीत शोषलं जाईल, त्याच्यातून ती वनस्पती वाढेल आणि ते नंतर खत म्हणून वापरलं जाईल. पण ते दिसत नव्हतं तरी देखील ते स्थूळच होतं, कारण मायक्रोस्कोप मधून तरी दिसत होत. पण आपल्या डोळ्याला दिसत नाही म्हणून अस्थूळ असं त्याला आपण म्हणू शकतो. या सर्व ठिकाणी सत्तारूपानी त्याचेच हात काम करत असतात. तया ते या कारणे विश्व बाहू ऐसे म्हणणे, या कारणासाठी त्याला विश्व बाहू असं म्हणायचं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याचे हात सगळीकडे पसरलेले असतात. जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी, ते कुठून काय करतात आणि परिणाम होतो काही सांगता येत नाही, तो जेव्हा त्याच्या अव्यक्त हाताने काम करायला येतो तेव्हा आपल्याला समजत देखील नाही त्यांनी काम केलं. तो जेव्हा दंड करतो, हिंदीत काय की म्हणे, इसके लाठी की आवाज नाही होती, आवाज होत नाही पण लाठी काम करते. तया ते या कारणे विश्व बाहू ऐसे म्हणणे, जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी आणि समस्ताही ठाया, एकेची काळी धनंजया आले असे म्हणून जया विश्वांघ्री नाम, आणि सर्व ठिकाणी एकाच काळी प्रगट झाले म्हणून त्याला विश्वचरण असं म्हणायचं, विश्व अंघ्री असं म्हणायचं, सर्वत्र पाय असलेला. कोणते पाय नाहीसे होण्याचा प्रश्न नाही. उद्या माझे पाय नाहीसे झाले काळाच्या ओघात, तर तुमच्या अंगाने त्याचेच पाय काम करतील. तुमचे नाहीसे झाले आणखी कोणाच्या अंगाने त्याचेच पाय काम करतील. त्याचे पाय संपले असं होत नाही. मी आणि तू ही अल्पभाषा आहे या विश्वांघ्रीच्या दृष्टीने. पै सवितया अंग डोळे नाहीत वेगळे वेगळे. सूर्याला अंग आणि डोळे हे जसे भिन्न भिन्न नाहीत, त्याचं अंग तेच त्याचे डोळे. सवितया अंग डोळे नाहीत वेगळे वेगळे, तैसे सर्व द्रष्टे सकळे स्वरूपे जे. स्वरूपाने सर्वत्र एकाच वेळेला तो पाहतो. आपण एका वेळेला आपल्या पाहण्याला मर्यादा असते. जसं इथं खिडकी आहे, या खिडकीतून तुम्ही बाहेरचं पाहता, तर हा या खिडकी मधून जेवढं बाहेरचं विश्व दिसतं तेवढंच तुम्हाला दिसतं. त्याच्या बाहेर पुष्कळ विश्व आहे आजूबाजूला, पण त्या झरोक्यातून पाहताना तुम्हाला जेवढं दिसतं तेवढंच तुम्ही पाहू शकता. तसे आपला डोळा देखील झरोक आहे. मी आता तुमच्याकडे पाहतोय, माझ्या मागं असलेलं विश्व मला दिसत नाही, ते तुम्हाला दिसतंय. आहे विश्व. माझ्या वर असलेलं विश्व मला दिसत नाहीये, माझ्या खाली असलेलं दिसत नाहीये. आणि एका चौरस मिलीमीटर मध्ये किती विश्व आहे हे पाहण्याची माझ्या डोळ्याची शक्ती नाहीये, तो तर आणखीन वेगळा विषय आहे. अर्जुनाला विश्वरूप पाहण्यासाठी स्वतंत्र चक्षू उपलब्ध झाला, याचा अर्थ अर्जुन सर्व बाजूंनी एका वेळेला पाहू लागला. जसा इकडून पाहायला लागला तसा सर्व बाजूंनी पाहायला लागला. स्थूळ पाहायला लागला तसं सूक्ष्म पाहायला लागला, जवळचं पाहायला लागला तसं दूरचं पाहायला लागला. हे भयंकर भेसूर आहे. कोणाला सृष्टी दर्शनाची आवड असते असे लोक दर्या खोरी पाहून फार फार आनंदित होतात, पण ते तसं भेसूर दर्शन आहे. आणि सारखंच जर असं दर्शन व्हायला लागलं तर फारच विचित्र आहे. आणि जसं तो इथलं दृश्य पाहायला लागला तसं याच्या बाहेर असणाऱ्या लोकांमधलं देखील दृश्य एकाच वेळेला पाहायला लागला. सप्त पाताळातलं दृश्य पाहायला लागला. काय स्वर्ग वगैरे म्हणतात, दुसरा लोक म्हणतात, आता शास्त्रज्ञही विश्वास ठेवतात. मध्यंतरीच ते हॉकिन्स साहेब, त्यांचा लेख आलेला होता की निश्चित विश्व आहे, अजून कुठेतरी प्राणी मात्र आहेत, ते इतके दूर आहेत आणि जर यदा कदाचित ते आहेत असं कळलं तर तुमच्या अस्तित्वाची नोटीस त्यांना होऊ देऊ नका, कारण ते तुम्हाला मारायला येतील, बळकवायला येतील, तुम्हाला संपवायला येतील, कारण तुमचे रिसोर्सेस त्यांना हवे असतील. अशा प्रकारचा एक लेख मी वाचला. माझ्या असं मनात आलं की शास्त्रज्ञ देखील श्रद्धाच ठेवतात, कारण हा श्रद्धेचाच विषय आहे असेल हा. पण अशी कल्पना केल्याखेरी शोधता देखील येत नाही. सवितया अंग डोळे नाहीत वेगळे वेगळे, तैसे सर्व द्रष्टे सकळे स्वरूपे जे. म्हणून विश्वतश चक्षु हा अचक्षुच्या ठाई पक्षु. प्रत्यक्षात त्याला कोणतेही डोळे नाही, तरी देखील डोळे नसले तरी पाहता येतं बर का. पाहणं ही जाणीव आहे. तुम्हाला वाटतं की डोळे आहेत म्हणून आपल्याला स्वप्न पडतात, पण अंधळ्या व्यक्तीला देखील स्वप्न पडतात, त्याला डोळे नसतात. तो स्वप्नात त्याच्या परीने काहीतरी पाहत असतो. बाहेरची जी जाणीव आहे ती जाणीव आपण डोळ्यांच्या अंगाने घेतो, तशी कानाच्या अंगाने घेतो, स्पर्शाच्या अंगाने घेतो. हे सर्व डोळेच आहेत एक प्रकारे. म्हणून विश्वतश चक्षु हा अचक्षुच्या ठाई पक्षु, बोलावया दक्षु जाहला वेदू. म्हणून तो प्रत्यक्षत अचक्षू असला तरी विश्वतश्चक्षू सर्व विश्वामध्ये त्याचेच डोळे आहेत. म्हणून बऱ्याच वेळेला कोणाकोणाला असं वाटतं की मी जसा आहे तसा अजून लोकांना कळलेलो नाही, मी किती चांगला आहे, मी किती प्रेमळ आहे, मी किती निरहंकारी आहे, लोकांना कळत नाहीये अशी एक समजूत असते. पण तुम्हाला परमात्मा सर्व बाजूनी पाहत असतो, सर्व बाजूनी ऐकत असतो, सर्वांच्या दृष्टीने परमात्माच तुम्हाला पाहत असतो. तुमचं जर खरं चित्र पाहायचं असेल तर विश्वामध्येच समजतं, तुमच्या मनामध्ये नाही. तुम्हाला काही वाटेल तुमच्याविषयी, तुम्ही जसे प्रगट होता तसं परमात्म्याला समजतं बाहेरच्या. तुमच्या प्रगटीकरणामुळेच कळतं, तुमचं मनच तुमच्या क्रियांद्वारे प्रगट होत असतं. म्हणून तो विश्वतश्चक्षू आहे, जे सर्वांचे शिरावरी नित्य नांदे सर्वापरी, ऐसीये स्थितीवरी विश्व मूर्धा म्हणिते. सर्वांच्या शिरावर सर्व प्रकारांनी तोच वास करत असतो. अशा स्थितीमुळं त्याला विश्व मूर्धा असं म्हणायचं. पैगा मूर्ती तेची मुख, हुताशना जैसे देख. अग्नीला रूप आणि मुख अग्नीचं एकच, जे अग्नीचं रूप तेच अग्नीचं मुख. तैसे सर्वपणे अशेख भोगते जे, तशा रीतीने सर्वपणानी सर्व बाजूनी उपभोग घेणारा असा तोच आहे. अखंड हे सकळा मुखी मज अर्पत आहे एकी, असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. या लागी तया पार्था विश्वतो मुख हे व्यवस्था आली वाक्पथा श्रुतीची या. म्हणून श्रुती त्याला विश्वतो मुख असं म्हणते. सांडिले लवंडिले तयासीच अर्पण झाले, काही झालं तरी ते त्यालाच जाऊन मिळतं. आणि वस्तू मात्री गगन जैसे असे संलग्न, तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. आणि प्रत्येक वस्तूच्या मध्ये जसं गगन व्यापूनच आहे, असं म्हणतात की माणसाच्या शरीरामधलं गगन जर पिळून बाहेर काढलं तर काड्यापेटीच्या डबीत तीही हल्ली एक मी पाहिली बरं का, मोठी एक काड्यापेटी येते, मोठ्या काड्या आणि मोठ्या आकाराच्या. तर मी जी काड्यापेटी म्हणतोय ना ती छोटी, आपल्या लहानपणी जशी असायची तशी, तेही अंदाजानेच म्हणतोय, त्याच्याही छोट्या डबीत एखाद वेळेला बसेल सगळं. आकाश जर बाजूला काढलं तर आपला जो देह आहे, हाडांमध्ये आहे, मांसामध्ये आहे, केसांमध्ये देखील आकाश भरपूर आहे. वस्तू मात्री गगन जैसे असे संलग्न, तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. शब्दाबरोबरच कान सर्वत्र आहेत. म्हणून आम्ही तयाते म्हणो सर्वत्र ऐकते, म्हणून सर्वत्र ऐकणारा तोच आहे असं आम्ही त्याला म्हणतो. एवं जे सर्वाते आवरुनी असे, म्हणजे जर आमच्या आम्ही बोललो नाही तरी ऐकणारा तो आहे, आमच्या मनामध्ये जरी आलं तरी त्याचे कान ऐकतात. त्याला कळल्याखेरीज माझ्या मनामध्ये देखील काही येऊ शकत नाही. आपल्यापासूनच सुरुवात करायची आहे. असं कधी झालंय की तुमच्या मनातला सूक्ष्माती सूक्ष्म तरंग जो दुसऱ्याला नाही समजला पण तुम्हाला नाही समजला, असं कधी झालंय? त्या ज्ञेयाला सगळं समजतं, त्याला सगळं ऐकू येतं, त्याला सगळं दिसतं. तुम्ही कदाचित विकारी आहात असं जगाला माहीत नसेल, त्या ज्ञेयाला माहिती आहे. तुम्ही कामी आहात, क्रोधी आहात, लोभी आहात कदाचित कोणाला माहीत नसेल, त्या ज्ञेयाला माहीत झालं नाही असं कधी नाहीये. म्हणून आम्ही तयाते म्हणो सर्वत्र ऐकते. एवम जे सर्वाते आवरुनी असे, एरवी तरी महामती विश्वतश्चक्षु या श्रुती तयाची हे व्याप्ती रूप केले. अशा प्रकारे विश्वतश्चक्षु असं श्रुती ज्याच्याबद्दल म्हणते, हे जसे सगळीकडे त्याचे कान आहेत त्याच न्यायानी सगळीकडे त्याचे डोळे आहेत असं श्रुती म्हणते. जे कानाच्या बाबत म्हणता येईल तेच डोळ्यांच्या बाबत. वाचुनी हस्त नेत्र पाये हे भाष्य तेथ के आहे, सर्व शून्याचा नस आहे निष्कर्षू जे. शून्याच्याही पलीकडं महाशून्य सत्ता परब्रह्म सत्ता म्हणून ज्याला ओळखलं जातं, सर्व शून्य देखील जिथं टिकू शकत नाही, अशा परब्रह्माच्या ठिकाणी ज्ञेयाच्या ठिकाणी हस्त नेत्र पाये ही भाषा तेथ के आहे। ही भाषा जर म्हटलं तर तिथं कुठून असेल, पण तिथंच असेल। पै कल्लोळा ते कल्लोळे ग्रसी जत असे एके, ग्रसी जत असे ऐसे कळे, परी ग्रसिते ग्रासा वेगळे असे काही। लहान मुलं समुद्राच्या काठावर बसली, खडक आहे आणि समुद्राच्या लाटा येत आहेत, त्या खडकावर आपटत आहेत, आपटून उंच उडत आहेत, फुटत आहेत, बाजूला विखरत आहे पाणी आणि म्हणतात की ही लाट आली त्याच्यापेक्षा, अरे ती जास्त मोठी लाट आली, त्याच्यापेक्षा जास्त मोठी लाट आली, ती जी येते आहे त्या लाटेने ही लाट गिळून टाकली। अशा प्रकारे कल्लोळा ते कल्लोळे ग्रसी जत असे ऐसे कळे, कल्लोळाला कल्लोळ ग्रासून टाकतो असं कळतं। ज्ञानेश्वर महाराज लहान मुलांना कळतं असं म्हणत नाही, सगळ्यांना कळतं खरं म्हणजे। परी ग्रसिते ग्रासा वेगळे असे काही, ज्याचा ग्रास घेतला जातो आणि जो ग्रास घेतो ते दोन्ही जसे कल्लोळच आहेत, पाण्यापेक्षा तिथं दुसरं काही आहे का? तैसे साच चीजे एक तेथे के व्याप्य व्यापक, परी बोलावया नावेक करावे लागले। खरं म्हणजे एकच एक सर्वत्र भरून राहिलेला असताना व्याप्य व्यापक भावानी काय म्हणून त्याच्याबद्दल बोलावं, परी बोलावया नावेक करावे लागले, पण हे समजण्यासाठी म्हणून हे बोलावं लागतं। पै शून्य जई दावावे जाहले, तै बिंदुले एक पाहिजे केले, तैसे अद्वैत सांगावे बोले तई द्वैत कीजे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की शून्य फळ्यावर जर काढून दाखवायचं झालं तई बिंदुले एक पाहिजे केले, वस्तुतः शून्याची व्याख्या काय? तेव्हा भूमिती होती, ज्ञानेश्वर महाराज होते तेव्हा। शून्याला की ज्याला लांबी नाही, रुंदी नाही, खोली नाही, शून्याची भूमितीत केलेली व्याख्या अशी आहे की नाही? ज्याला लांबी रुंदी खोली काहीही नाही त्याला शून्य असं म्हणतात। पण ते शून्य फळ्यावर जर दाखवायचं झालं तर चांगला एवढा मोठा टिळा काढावा लागतो, कारण 80 मुलं वर्गात सगळ्यांना जर दिसायचं झालं तर एक बिंदू काढायचा म्हणजेही असा टिळा काढून दाखवायला लागतो। आणि हे ज्ञानेश्वर महाराज लिहित आहेत। पै शून्य जई दावावे जाहले तई बिंदुले एक पाहिजे केले, त्याला चांगली लांबी आहे, रुंदी आहे आणि खडूनी काढला असल्यामुळं काय जी असेल ती थोडीशी खोली देखील आहेच, जाडी आहे तेव्हा खोली आहे, पण हे करणं आवश्यक आहे समजण्यासाठी म्हणून। तैसे अद्वैत सांगावे बोले तई द्वैत कीच आहे, अद्वैत बोलून जर सांगायचं झालं तर द्वैताच्या भाषेखेरीज सांगता येत नाही, म्हणून हे सगळं सांगावं लागलं। एरवी तरी पार्था गुरु शिष्य सत्पथा, आडळू पडे सर्वथा बोलक कुंटे। एरवी गुरु शिष्य सत्पथावर जर चाललेले असतील, एकाच अविनाशी पथावर, तर हा या गोष्टी बोलणं म्हणजे त्यांना अडथळाच वाटेल। म्हणून निघा श्रुती द्वैत भावे अद्वैती, निरूपणाची वाहती वाट केली। पण तसं होत नाही, गुरुंना शिष्याला समजवून सांगावं लागतं हे श्रुतीला समजल्यामुळं। द्वैताची भावना, द्वैताची उदाहरणं दाखवून अद्वैत समजावून सांगितलं। वाचूनी हस्त नेत्र पाये हे भाष तेथ के आहे, हस्त नेत्र पाय ही भाषा तिथं कुठून असेल, पण श्रुतीला या भाषेत बोलायला लागलं। छांदोग्य उपनिषदात आलाय ना हा श्लोक, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी घातली। तेची आता अवधारी ये नेत्र गोचरे आकारी, ते ज्ञेयगा जयापरी व्यापक असे। नेत्र गोचरे आकारी, डोळ्यांनी आकार ज्याचा गोचर होतो ते ज्ञेय असं इथं वर्णन केलेलं आहे, ते कसं व्यापक आहे ते आता ऐक असं म्हणून पुढचा श्लोक आलेला आहे. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असत्तम सर्वभृतचैव निर्गुणम गुणभोक्तृच. हा देखील छांदोग्यातला श्लोक आहे निम्मा. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम हे शब्द जसेच्या तसे आहेत आणि पुढचं थोडे बदललेले शब्द आहेत. असत्तम सर्वभृतचैव निर्गुणम गुणभोक्तृच पुढच्या वेळेला हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय जय जय.